नमस्कार मॅडम.
नमस्कार.
मॅडम, आम्ही बरीच वर्ष तुमचे विद्यार्थी आहोत आणि अनौपचारिकपणे तुमच्याशी गप्पा मारताना अनेकदा तुम्ही पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त काही गोष्टींची एक पुंजी आम्हाला दिलेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये श्री अरविंद किंवा माताजी यांचं तत्वज्ञान, संत साहित्य या सगळ्याचा उल्लेख तुमच्या बोलण्यात आतापर्यंत आलेला आहे. आणि खर तर तुम्ही अभिप्सा मराठी मासिकाच्या संपादिका आणि ओरो मराठी वेबसाईटच्या व्यवस्थापिकाही आहात. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न आमच्या मनात आहेत आणि काही शंका आमच्या मनात आहेत, तर त्या तुम्हाला विचारल्या आता चालतील का?
हो, जरूर, अगदी.
धन्यवाद मॅडम. मॅडम, तुमच्या बोलण्यात अनेकदा असं आलेलं होतं की श्री अरविंद जेव्हा आध्यात्मिक क्षेत्राकडे वळत होते, मराठी लोक त्यांच्या संपर्कात किंवा त्यांच्या वर्तुळात म्हणूया ही कायम होती. तुमच्या असंही बोलण्यात आलेलं होतं की त्यांचे जे गुरु म्हणजे विष्णू भास्कर लेले माझ्या अंदाजाने, तर तेही मराठी होते. लोकमान्य टिळकांशीही त्यांचा संबंध होता.
बडोद्यामध्ये ते अनेक वर्ष राहिलेले आहेत.
येस. पण म्हणजे आता मला माहिती नाही, माझं निरीक्षण बरोबर आहे की चुकीचं येते, पण असं लक्षात येतं की आत्ता मात्र श्री अरविंद किंवा माताजी यांच्या तत्वज्ञानाकडे किंवा साहित्याकडे वळणारी जी लोक आहेत त्यामध्ये मराठी वाचकांची किंवा लोकांची संख्या कमी दिसते, तर याचं काही कारण तुम्हाला माहितीये का?
अगदी बरोबर निरीक्षण आहे असं म्हणावंसं वाटतंय मला इथे. आणि हे फक्त आत्ताच नाही तर अगदी श्री अरविंदांच्या काळात सुद्धा तसंच होतं. श्री अरविंदांना सुद्धा हा प्रश्न एकाने विचारलेला होता की तुमच्याकडे बंगाली, गुजराती, तमिळी लोक खूप दिसतात, पण तुमचा एवढा महाराष्ट्राशी संबंध असून सुद्धा ती लोक कमी का दिसतात? तर तेव्हा त्यांनी नुसतंच हसून उत्तर दिलेलं होतं. तर आता मात्र परिस्थिती बदलते आहे असं मला दिसतंय. हळूहळू का होईना आपल्या प्रयत्नांना यश येताना दिसतंय. ते म्हणजे काय? तर आता ज्याचा उल्लेख केला, अभिप्सा मासिक असेल किंवा संजीवन सारखं मासिक म्हणूया किंवा ओरो मराठी सारखी वेबसाईट किंवा आता आपण औरंगाबाद सेंटरची वेबसाईट म्हणतो आहोत, अशी अनेक सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे काम आता जोमाने चालू झालेलं आपल्याला दिसतं आणि मराठी लोक पण तिकडे वळताना दिसतात, ही एक चांगली गोष्ट मला वाटते. आता तुमच्या बोलण्यामध्ये एक उपप्रश्न असा आला की याचं कारण काय असावं. थोडासा मी पण नेहमी विचार करत असते या प्रश्नाचा की असं का बरं असेल. तर मला असं दिसतं की आपल्याकडे जी समृद्ध संत परंपरा आहे आणि त्यामुळे मग आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, रामदास आहेत, एवढीच काय, म्हणजे ही दोन तीन उदाहरणं दाखल सांगितली, पण असे अनेक संत मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी इतरत्र कुठे जाण्याची आवश्यकताच नाही ही धारणा मराठी माणसांमध्ये खूप जास्त दिसते आणि त्यामुळे इकडे वळणाऱ्या लोकांचं प्रमाण हे तुलनेने कमी आहे असावं असं माझा अंदाज आहे. अर्थात हे काही अभ्यासांती तयार झालेलं मत नाही, पण अंदाज आहे माझा. पण उलट म्हणजे यांच्याकडनंही आपल्याला काहीतरी जाणून घेण्यासारखं आहे, काहीतरी वेगळं आहे, हे जेव्हा मराठी माणसाच्या लक्षात येईल तेव्हा ह्याच संत परंपरेचा त्यांना मोठा आधार मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे अध्यात्म ज्ञान आपण ज्याला म्हणूया किंवा त्यातली परिभाषा ही सगळ्यांना माहिती आहे, हा एक खूप मोठा फायदा मराठी लोकांना आहे. तर म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं झालं तर गुरुकृपा, ईश्वर कृपा, हा, हे किंवा ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, हे शब्द तरी किमान आपल्याला माहिती असतात आणि ह्या सगळ्याचा खूप चांगला फायदा आपण जेव्हा श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाकडे वळू तेव्हा तो होणार आहे. श्री अरविंद पेळणं ही सोपी गोष्ट नाहीये, कारण त्यांचं तत्वज्ञान हे खूप उंचीवर घेऊन जाणारं तत्वज्ञान आहे. मग तिथपर्यंत पोचायचं झालं तर आपण जिथे आहोत, ज्या मातीत आपली मुळं रुजलेली आहेत, तिथपासून श्री अरविंदांपर्यंत घेऊन जाण्याचा छान मार्ग प्रशस्त करतात कोण? तर ही संत मंडळी. कारण आपल्याला ते माहिती आहे ना, आपल्या मुळातनं आलेलं आहे ते, आणि त्यामुळे ती पाऊलवाट एक प्रकारे सोपी होते आपल्यासाठी असं म्हणता येईल. अर्थात मी परत म्हटलं तसं की संत जे सांगताहेत ते एका टप्प्यापर्यंत सांगतायत, त्याच्या पुढचं काहीतरी म्हणजे त्यांनी जिथपर्यंत आपल्याला नेऊन ठेवलंय त्याच्या पलीकडचं काहीतरी श्री अरविंद सांगू पाहतायत, माताजी सांगू पाहतायत, तिकडे वळण्याची दृष्टी होणं मात्र गरजेचं आहे हे मला सातत्याने जाणवत राहतं. आणि म्हणून तोच आपला सगळा प्रयत्न आहे, तीच आपली तळमळ आहे.
बरोबर मॅडम. म्हणजे खरं तर संत साहित्यातले सगळे अभंग किंवा काव्यपंक्ती खूप लहानपणापासून ऐकलेले वाचलेले आठवत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की मराठी माणसाला एक प्रकारची पार्श्वभूमी असते ते अगदीच पटतंय. पण खरं तर म्हणजे तुम्ही आता विशेषतः संत साहित्याचा बऱ्यापैकी अभ्यास खोलवर जाऊन सुरुवातीला केलाय, नाथसंप्रदायातील सोहम साधना हा तुमच्या PhD चा विषय असेल, किंवा मला माहिती आहे संत मुक्ताबाईंच्या जीवनाच्या आधारावर तुम्ही बऱ्यापैकी संशोधन करून एक पुस्तक लिहिलेलं आहे, तर संत साहित्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्याहून पुढे जाऊन श्री माताजी आणि श्री अरविंद यांच्या तत्वज्ञानाचाही अभ्यास केलात, तर हा करत असताना या दोन्ही तत्वज्ञानामध्ये किंवा साहित्यामध्ये काही फरक आहे असं कधी तुम्हाला जाणवलंय का? म्हणजे संत साहित्य आणि श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं तत्वज्ञान यात काही फरक आहे का खर तर?
नक्कीच या दोन्ही मध्ये फरक आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं की सुरुवात तिथपासून होतीये, पण हिमालय आपल्याला खुणावत राहतो. पण हिमालयात जायचं झालं तर आता आपण पुण्यात आहोत, पुण्यापासूनच सुरुवात करावी लागते. आणि खऱ्या अर्थाने हिमालयाचा प्रवास सुरू कुठे होतो? तर तो ऋषिकेश पासून सुरू होतो, हरिद्वार पासून सुरू होतो. तसं संतांनी आपल्याला हरिद्वार ऋषिकेश पर्यंत नेऊन पोहोचवलंय एक प्रकारे, आणि मग त्या आधारावर आपली पुढची वाटचाल ती सुरू होऊ शकते. मग फरक काय दोन्ही मध्ये हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर देताना मला असं वाटतं की संत साहित्यामध्ये संत ज्या ज्या टप्प्यांवर जाऊन पोचले अध्यात्मदृष्ट्या, ते टप्पे त्या टप्प्यांचं नेमकं वर्णन हे संतांच्या साहित्यामध्ये जरूर पाहायला मिळतं. पण त्या टप्प्यापर्यंत पोचायचं कसं, तो जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला तितक्या स्पष्टपणाने कळत नाही की जो आपल्याला श्री अरविंद आणि माताजी यांच्या साहित्यामध्ये मिळतो. म्हणजे असं एक उदाहरण घेऊया आपण इथे की ईश्वरी कृपा किंवा गुरुकृपा ही संत ज्ञानेश्वरांनी त्याच्याविषयी इतकं भरभरून लिहिलेलं आहे की आपल्याला ते वाचताना अक्षरशः आपण थक्क होतो आणि ही गुरुकृपा आपल्यावर पण व्हावी अशी इच्छा सामान्य माणसाच्या मनामध्ये नक्की निर्माण होते. म्हणजे हे त्यांच्या लिखाणाचं श्रेय म्हटलं पाहिजे. पण ईश्वरी कृपा म्हणजे नेमकं काय, विश्वाच्या रचनेमध्ये त्याचं नेमकं स्थान काय आहे, ईश्वरी कृपेबद्दल जी माझी असलेली समजूत ती बरोबर आहे का चुकीची आहे, किंवा मला ईश्वरी कृपा हवी असेल तर मला नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे माझ्यावर ईश्वरी कृपा होईल, हे सगळं जे मूलभूत गाभ्याचा भाग आहे तो कुठेतरी आपल्याला श्री अरविंदांच्या आणि श्री माताजींच्या तत्वज्ञानात पाहायला मिळतो. आणि तो अगदी करतला अमलवत अशा पद्धतीने. म्हणजे कसं की तिथे तुम्हाला कुठल्या उपमा अलंकार वृत्त छंद यांच्यामधनं मार्ग काढत काढत तिथपर्यंत नाही जावं लागत.
बरोबर.
पण ते थेट तुम्हाला त्या विषयाशी घेऊन जातात. कारण अध्यात्माला आपल्याकडे पण म्हटलं जातं अध्यात्म हे शास्त्र आहे. मग शास्त्र म्हटल्यानंतर त्यातले जे बारकावे आहेत, त्यातला जो काटेकोरपणा आहे, त्यातला जो नेमकेपणा आहे, आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो अनुभव येणारच ही जी खात्री आहे ती खात्री आपल्याला यांच्या तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळते. तुम्हाला खरंच जर अध्यात्म करण्याची इच्छा असेल तर संत आपल्याला कुठे जायचंय हे सांगतात, त्याच्या काही पलीकडची पावलं सुद्धा श्री अरविंद आपल्याला सांगतात. पण तो प्रवासच कसा करायचा, म्हणजे तुम्ही जिथे आहात त्या टप्प्यापासून कुठल्या मार्गाने जायचं आहे हे सगळं ते आपल्याला अगदी तपशीलवार सांगतात. आणि जणू काही म्हणजे आपण प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवासाची सगळी नकाशा बघून आपण तयारी करत असतो की इथे गेल्यानंतर हा टप्पा आहे, मग इथे आपल्याला हे करायचंय, तसा आपल्या प्रवासाची दिशा सगळी आपल्या साहित्यातनं यांच्या वाचनातनं तयार होत जाते.
खूपच छान मॅडम. खरं तर तुमच्या या सगळ्या विश्लेषणावरनं आता मराठी भाषक असल्याचा अभिमान किंवा ती सार्थकता आणि त्याचबरोबर श्री अरविंद किंवा श्री माताजी यांच्या तत्वज्ञानाकडे वळण्याची एक आस किंवा उत्सुकता अशा दोन्ही भावना मनात येत आहेत.
मगाशी आपण या दोन्हीमध्ये काही फरक आहे का असं जो प्रश्न विचारला होता, तर फरक पुष्कळ आहे, आपल्याला पुष्कळ तपशिलात जाता येण्यासारखं आहे, पण तो एक स्वतंत्र विषय होईल. आता मी फक्त निर्देश करते जाताना, आता अतिमानस किंवा अधिमानस किंवा चैत्य पुरुष या ज्या सगळ्या संज्ञा आहेत त्या श्री अरविंदांच्या लिखाणात प्रथमता येताना आपल्याला दिसतात. कारण त्यांची विचारधाराच ही वेगळ्या प्रकारची या अर्थाने की मानव हा उत्क्रांतीतला शेवटचा टप्पा आहे, ही जी आपली पारंपरिक समजूत आहे त्या समजुतीला त्यांनी छेद दिला आणि मानव हा अंतिम टप्पा नाही तर तो संक्रमणशील जीव आहे, याच्या पुढे सुद्धा अजून एक अतिमानव नावाचा एक टप्पा यायचा आहे उत्क्रांतीमध्ये, आणि त्या टप्प्याला जाण्यासाठी म्हणजे एकंदर विश्वाची रचना तिथपर्यंत विकसित होण्यासाठी आपण मानव म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी मदत करू शकतो, ती कशी करू शकतो वगैरे ह्या सगळ्या संबंधी श्री अरविंदांनी खूप तपशिलात माहिती दिलेली आहे. तर त्यामुळे हा एक महत्वाचा फरक आहे. आणि दुसरा एक महत्वाचा फरक, त्यांनी वारंवार त्याचा आग्रहाने उल्लेख केलेला आहे की ऑल लाईफ इज योगा. म्हणजे ध्यानाला बसलं की मी अध्यात्म करतोय आणि बाकीचं जीवन तसंच चाललंय असं तिथे अपेक्षित नाहीये. तर तुम्ही जी कुठली कृती करता आहात मग ती अगदी तोंड धुणं इतपसणं असेल, आंघोळ करणं असेल, झोपणं असेल, या प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म आपलं उतरवणं आणि आपलं संपूर्ण जीवन परिवर्तित करणं, ट्रान्सफॉर्मेशन, याला त्यांनी खूप जास्त महत्व दिलंय. नाहीतर ध्यानापुरता खूप अगदी समाधी अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि बाकीचं जीवन पाहिलं तर अगदी सामान्य, हे त्यांना अपेक्षित नाही आणि त्यातच परिवर्तन करवण्याचा त्यांचा खूप प्रयत्न होता. आणि त्या दिशेने आपण गेलो तर मग ह्या गोष्टी की एकटा ज्ञानयोग, एकटा कर्मयोग, एकटा भक्तियोग पुरेसा नाहीये आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यांचा समन्वय ज्याच्यामध्ये आहे अशा पूर्ण योगाची मांडणी केली. विश्वातल्याच म्हणूया आपण तत्वज्ञानाला असलेलं त्यांचं योगदान म्हणता येईल की ही जी त्यांनी भर घातली ती वेगळी आहे. तर तिकडे आपलं लक्ष वळलं पाहिजे कारण आपल्यामध्ये क्षमता आहे मराठी माणूस म्हणून ते वळावं जास्तीत जास्त लोकांनी, ही आपली खरंच तळमळ.
नक्कीच, खर तर तुम्ही आता सांगताय त्याच्यावरनं प्रत्येक क्षणी थोडीशी जाणीव संपन्नता ज्याला आपण म्हणू किंवा सजगता ज्याला आपण म्हणू ती यावी यासाठी प्रयत्न आता करावा असा वाटतोय. कारण या सगळ्या विचाराचा गाभाच मुळात तुम्ही आता सांगितलं, तर त्यासाठी प्रत्येक क्षणी सजगता कशी आणता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करू.
आत्ताच्या आपल्या या चर्चेचा समारोप मला वाटतंय एका वचनाने करावा.
जरूर,
माझ्या आवडीचं ते वचन आहे, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांनी लिहिलेलं आहे ते. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, तसा आपला प्रवास प्रशस्त होवो या निमित्ताने अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि इथे थांबूया.
धन्यवाद मॅडम.
धन्यवाद.